ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
प्रदूषणामुळे किबो शुगर कंपनी बंद करण्याचे आदेश. केनियाच्या राष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरणानं प्रदूषण पसरवल्यामुळे किसुमू काउंटीमध्ये असणाऱ्या किबोस अँड अलाइड शुगर कंपनीला ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या साखर कारखान्यामुळे या परिसरात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. नेमाचे महानिदेशक मामो बोरू मामो यांनी सांगितलं की कंपनी 2014 पासून वायू गुणवत्ता नियमांकडे दुर्लक्ष करत आहे. कंपनीनं इतरही अनेक आदेशांचं पालन केलेलं नाही. हा आदेश कंपनीच्या डिस्टिलरी, पेपर प्लांट, गॅस प्लांट आणि एक साखर कारखाना अशा सर्वच संबंध कारखान्यांना लागू आहे. ते म्हणाले, नेमानं कारखाना आणि जवळपासच्या परिसरात वायू गुणवत्तेची तपासणी केली. या तपासणीत हेवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानकपेक्षा बरंच अधिक असल्याचं आढळून आलं. ते म्हणाले, जोपर्यंत किबो साखर कारखाना आपल्या बॉयलरमध्ये परिणामकारक वायू प्रदूषण नियंत्रण सिस्टम बसवून घेत नाही, तोपर्यंत कारखाना बंद राहील असा आदेश दिला होता. या सिस्टमला बसवण्यासाठी 5 फेब्रुवारीला कारखान्याला 30 दिवसांचा अवधी दिला होता, पण कंपनी या नियमाचं पालन करण्यात अपयशी ठरली.